चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्जमाफीचा फायदा ऊस उत्पादक आणि फळबाग शेतकऱ्यांना होणार नाही, चंद्रकांतदादा पाटील। महाविकास आघाडीच्या सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा ऊस उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली। तसंच शेतकरी प्रत्येक वर्षी पीक कर्ज घेतो, उसाच्या बिलातून रक्कम जात असल्यानं कर्ज थकीत राहत नसल्यामुळं कर्जमाफीचा फायदा होणार नाही, यामुळं या सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे असंही त्यांनी सांगितलं। लासुर्णे येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेनं युतीला कौल दिला होता, परंतु घटक पक्षानं दगा दिला आहे। देशातील 13 राज्यात भाजपासह समविचारी पक्षाचं सरकार आहे। सध्याच्या सरकारनं शेतकऱ्यांचा 7-12 कोरा असणार असंही सांगितलं। यावेळी भाजपचे अविनाश मोटे, पृथ्वीराज जाचक, बाबासाहेब चौरे, तुकाराम काळे, रामभाऊ पाटील, अशोक वणवे, माऊली चौरे, नाना शेंडे, शहाजी शिंदे, आकाश कांबळे, अतुल तेरखेडकर, रणजित पाटील, डॉक्टर विकास शहा, अजित पाटील आदी उपस्थित होते।